Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
Jai Jai
Hari.
आज 155 श्लोकापासून सुरुवात आहे. दिसेना जनी तिची शोधून पाहे, बरे पाहता गुज तिथेचे आहे. कधी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कुंडातले ते कळेना. वेदांताचा विचार सांगताय खबर होते. पुढे वेदांताचा विचार आता थोडा 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 हळूहळू लोक होणार आहे. उपासनेबरोबर वेदांताचे विचार पुढे पुढे येणार आहे. दिसेना जनी तिची शोधून पाहे, त्याचा अर्थ असो या जगामध्ये जनी शब्दाचा अर्थ जग असा करायचा. या जगामध्ये कळण्यासारख्या वस्तू आहेत, त्या अगणित वस्तू आहेत. कळण्यासारख्या, दिसण्यासारख्या, समजण्यासारख्या अगणित वस्तू आहेत, अगणित विषय आहेत. त्यांचा पाठलाग माणूस सारखा सातत्याने करतच असतो. पण एक गोष्ट अशी आहे की दिसेना जनी जे या जगात सापडत नाही, कोणताही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न केले, त्याचा कारण अंदाज लागतो फार तरी वेदांत शास्त्राचं चिंतन करून किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास करून. पण प्रत्यक्ष अनुभवामध्ये मात्र ते येणं महा कठीण असतं. आणि असं जे काही तत्व आहे शाश्वत तत्व, त्या तत्व शाश्वत तत्वाचा शोध घ्या असं समर्थ आपल्याला एक आदेश देत आहे. आयुष्यभर तर आपण अशाश्वताचा शोध घेतच राहतो, वेग घेतच राहतो, त्याचा पाठलाग घेतच राहतो. पाठलाग असेल तर परमार्थाचं खूप लक्षात ठेवायचं. आणि पाठलाग शब्दाचा अर्थ चिंतनाचा होतो. एखादी गोष्ट समोर येणं, समोर आल्यानंतर त्याचा जो काही त्यावेळेला विचार करणं असणं गरज आहे ते करणं, त्यासंबंधी जे आवश्यक आहे ते पूर्ण करणं, हे झालं की ते थांबलं पाहिजे, संपलं पाहिजे. असं थांबलं नाही, संपलं नाही की मग त्याचा पाठलाग सुरू होतो. म्हणून नित्यकर्म करत असताना, नित्य व्यवसाय उद्योग करत असताना, प्रपंच करत असताना जे समोर येईल त्याचं तिथल्या तिथे शक्यतो काही गोष्टी रेंगाळत राहतात, त्याला काही आपला पर्याय नसतो. पण ज्या गोष्टी रेंगाळत सारख्या नाहीत आणि रेंगाळू द्यायच्या नाहीत असं असेल तर मग त्यांचा पाठलाग करायची गरज राहत नाही, जर रेंगाळू दिलं नाही तर. आणि असं जर केलं तरच मग जनी दिसेना जनी तेची हे आपल्याला शोधता येतं. काय दिसत नाही, दृश्य जगाचा विचार केला तर अचेतन आहे, आणि चेतन सृष्टीचा जीवसृष्टीचा विचार केला तर ती चेतन आहे. आता जग संपलं, चेतन सृष्टी आणि अचेतन सृष्टी दोन मिळून जग संपून जातं, यापलीकडे जगच नाही. आणि अशी जी अचेतन सृष्टी आहे, त्या अचेतन सृष्टी सुद्धा तेच तत्व भरून राहिलेलं आहे, चेतन सृष्टी सुद्धा तेच तत्व भरून राहिलं आहे. जळाजळे अंशी चेतना जे सरशी तेची जीवापाशी आणणं आहे, त्यांनी कवी आहे. जड आणि अजड या दोन्हीमध्ये तेच तत्व भरून राहिलंय, तेच तुझ्यामध्ये आहे. आता एक तिथे लक्षात ठेवा, दिसेना जनी याचा अर्थ जगामध्ये आणि जनामध्ये म्हणजे अचेतन आणि जड या दोन्ही सृष्टीमध्ये जे प्रत्यक्ष सापडत नाही, प्रत्यक्ष अनुभव येत नाही, त्याचा शोध न घेता आपलं त्याचाच नेमका शोध घेऊन आपलं शाश्वत हित साधावं असा यामागे मूळ कल्पना आहे. तुकारामांचा अभंग प्रसिद्ध आहे, रवी दीप हिरा दाखवीचे देखणे अदृश्य दर्शने संताच्या. हे अभंग फार सुंदर असतात की जगातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समजतात, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याचा अनुभव घेता येतो. पण अशी एक अदृश्य वस्तू आहे अदृश्य देखणे संतांच्या, ती संतांच्या याच्यातून पाहिल्याशिवाय, उपदेशातून पाहिल्याशिवाय ते अनुभवाला येतच नाही. आणि अशी जी वस्तू असते अदृश्य वस्तू, रवी दीप हिरा दावीची देखण आहे अदृश्य दर्शने संतांच्या. संतांचं दर्शन जर घेतलं तर जे अदृश्य आहे, आता तिथे अदृश्य म्हणतात, इथे दिसेनाजनी म्हणतात, दोन्हीचा अर्थ एकच आहे. समर्थ जो विचार करतात तो तुकाराम महाराज विचार करतात, भाषा फक्त वेगळी आहे. आणि असं जे काही आहे ते शाश्वत असतं. त्याचं कारण आहे जडसृष्टी जी आहे आणि चेतन सृष्टी जी आहे त्याला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. आपण हे नेहमी सारखा विचार करतो. आणि असं जे जडचेतनात्मक जग आहे त्या जडचेतनात्मक जगामध्ये एक वस्तू अशी आहे ब्रह्मनावाची, आत्मनावाची, ती शाश्वत आहे. आणि नेमकं एक ईश्वराने एक व्यवस्था करून ठेवलेली आहे की ती नेमकीच अनुभवाला येणार नाही, नेमकी दिसणार नाही, आणि जी बघून कल्याण नाही ते सगळं समोर सातत्याने येत राहणार. एक साधकाला एक आव्हानच असते की समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे ते चेतन तत्व पाहणं एक साधकाला असलेलं आव्हान आहे मोठं. आणि आव्हान पेललं जर तर क्रिया प्रतिक्रियांचा कमी कमी होत जातो. हे आव्हान पेळलं पेरलं जर नाही तर त्यांचा पाठलाग होतो. आता मराठीचा शब्द पुरात होत नाही. पाठलाग झाला की क्रिया प्रतिक्रियांचा खेळ सुरुवातीला जो होतो त्याच्यापेक्षा तो आणि वाढतच राहतो. ठीक आहे, आता हे प्रचंड माझ्यासमोर आहे, पाहिलं छान आहे, रंग छान आहे, टवटवीत दिसतंय, बारा तास एवढं असं मिळत नाही वगैरे वगैरे. आता हे मग रात्री खाऊया का सकाळी खाऊया, टिकेल का, हे तितक्या तितके तिकडे विचार झाले. आता हे ठेवल्यानंतर सुद्धा जर त्याचं चिंतन सुरू झालं माझ्याऐवजी दुसरं कोणी खाल्ला असेल का वगैरे, असं चिंतन जर सुरू झालं आता पाठलाग म्हणतो. आणि असा पाठलाग सुरू झाला की दिसल्याबरोबर जे चिंतन होतं ते तर होतच, आणि शिवाय मग पाठलागामुळे अनावश्यक चिंतन जे आहे ते अनावश्यक चिंतन होत असतात. म्हणून दिशेनाजाने तेच शोधून पाहे बरे पाहता गुज तिथेच आहे. एक रहस्य सांगतात वाट की बरे पाहता शब्दाचा अर्थ स्वतःच्या शाश्वत हिताचा विचार जर केला तर इतकं बरे शब्दाचा अर्थ आहे. आता बरे पाहता म्हणजे योग्य बघितलं तर असं नाही करता. बरे पाहता शब्दाचा अर्थ स्वतःच्या शाश्वत हिताचा विचार केला तर म्हणा गुज तेथेच आहे. आणि गुज शब्दाचा अर्थ गुढ असा होतो, रहस्य असा होतो. आपण म्हणतो गुज गोष्टी करतो आपण गुज, आणि गुज गोष्टी शब्दाचा अर्थ काय, दोन माणसं जे गुज गोष्टी करतात तेव्हा ते हळूहळू आवाजात करतात, दबलेल्या आवाजात करतात, कोणाला ऐकू जाऊ नये असं त्याचा उद्देश असतो. आणि अशा ज्या गुज गोष्टी असतात, गुह्य गोष्टी असतात, गुप्त गोष्टी असतात, ती गुप्त गोष्ट जी आहे ती तिथेच आहे. तिथे म्हणजे कुठे, जे दिसत नाही त्यातच ते रहस्य सामावलेलं आहे. दिसतं ते तर ऑब्व्हियस आहे, ते तर दिसतं उत्पत्ती स्थितीला आहे त्याला, पण जे दिसत नाही तिथेच गुज आहे. गुज शब्दाचा अर्थ गुह्य असा होतो आणि गुह्य शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो. म्हणून बरे पाहता गुज तिथेच आहे. करी घेऊ जाता कदा आढळना, ज्यांनी सर्व कोणा पडले ते कळेना. आता यात एक अडचण सांगितली, करी घेऊ जाता. आता एकच वाक्य लिहिलंय आणि एका वाक्यामध्ये कितीतरी विचार आपल्या समोर आहे. हाताने घेता येत नाही, हातांचं काम काय, घेणं ग्रहण करणं हे हाताचं काम आहे. आता ग्रहण काय करता येते, वस्तू ग्रहण करता येते, एखादी ज्याला रूप आहे आकार आहे अशी वस्तू ग्रहण करता येते. ते अरूप असल्यामुळे हाताने ते ग्रहण करता येणार नाही, तिकडे पायाने चालत जाता येणार नाही, कानाने ते ऐकू येणार नाही. इतके सगळे विचार जो साधक असतो त्याने एक तिथे वाक्य वाचलं एवढे सगळे विचार केले पाहिजे, ही जबाबदारी संतांनी आपल्यावर सोडलेली असते. प्रत्येक वेळेला काही एवढं सांगत बसत नाही. आता ह्याला काय म्हणतो आपण, याला होमवर्क म्हणूया. इतकं सगळं झाल्यानंतर एवढं तरी आपल्याला वाचल्यानंतर कळलं पाहिजे की एवढं ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी बाकी सगळं समजून घ्यायचं. तो म्हटल्यानंतर ताकबात समजून घ्यायचं ते सगळं घ्याय. करी घेऊ जाता कदा आढळे ना, ज्यांनी सर्व कोण वाचले ते कळेना. आता चैतन्य रूपाने, चिद्रूपाने, आत्मरूपाने सगळीकडे तेच भरून राहिलेलं आहे. आपल्याला काय दिसतं, शरीर दिसतं, त्या शरीरातला जीव दिसतो, तो जीव त्या शरीरात राहून जे जे करतोय ते सगळं दिसतं. जसं बघतो आपल्याकडे ते दिसतं, कसं बोलतं ते दिसतं, आपल्याशी त्याचे व्यवहार कसा चालतात ते दिसतं, ते सगळं दिसतं. पण त्याच्या आत्मधले जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व दिसत नाही. आणि जोपर्यंत आत्मतत्व बघायची सवय लागत नाही सगळ्या गोष्टीला चाळणी लावून, चाळणी शब्द फार कमा आहे, आणि शक्य तितकी ती बारीक असावी चाळणी, आणि जितकी ती बारीक असेल तितकं फक्त सूक्ष्म असतं तेच फक्त खाली पडतं, आणि जाड असतं ते सगळं जसं गव राहतं. आणि परमार्थामध्ये विचार केला तर अशी चाळणी उपलब्धच नाही आहे, कारण चाळणी लावली तर सगळंच वर राहील. त्याचं कारण आहे ती जी वस्तू आहे ती खाली पडलेली कळणारही नाही, इतकी बारीक आहे ती. खाली ज्ञानेश्वर महाराज कोण आकाशाच्या गाळण्यातून चाळणीतून चाळून घ्या वस्त्रातून. आता आत्मा कसा आहे, आकाशाच्या वस्त्रातून तुम्ही तो चाळून घ्यावा असा आहे. आता आकाश काय, त्याचं वस्त्र काय, ते चाळायचं कसं, त्याचं इतकंच अर्थ असा होतो की आकाशाहून सूक्ष्म आहे आणि आकाशाहून सूक्ष्म, आकाश अत्यंत सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षाही ते सूक्ष्म आहे. कारण आकाश आत्म्यापासून निर्माण झालं नाही, उपनिषद आपल्याला सांगतो. ज्यांनी सर्व कोंदाटवले ते कळेना, सगळीकडे जग चेतनात ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे. आणि असं जरी भरून राहिलेलं असलं तरी ते लक्षात मात्र येत नाही, लक्षात येत नाही का, लक्षात घेत नाही. ते शब्द जर फार फसवे असतात, खूप जण म्हणतात हल्ली बाली काही साधन होतच नाही हो, नाम माझ्याकडून होतच नाही हो. आता नाम होत नाही का घेत नाही, साधना करत नाही का होत नाही, असा विचार केला तर करत नाही हे खरं असतं, होत नाही हे खरं असतं, का बाकी सगळं कसं होतं फक्त हेच का होत नाही असा प्रश्न येतो. याचा अर्थ असा होतो ज्याची आवड असते ते होतं, जे आवडत असते ते होत नाही. आवड का नसते त्याचं महात्म्य पटलेलं नसतं, महात्म्य का पटलेलं नसतं त्याची झलक मिळेल नसते. किंवा विचाराने 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 तेच घेतलं पाहिजे, बाकीचा अर्थ नाही असं बुद्धीचा निश्चय तरी झाला असला पाहिजे. दोन गोष्टी आहेत, एक बुद्धीचा निश्चय विचारानं झाला असला पाहिजे, श्रवणानं झाला असला किंवा त्याची केव्हा तरी झलक मिळालेली असली पाहिजे. दोन पैकी एक काय झालं, दोन झालं तर फार छान, दोन दोन्हीच्या दोन्ही गोष्टी झाल्या तर अतिशय छान असतात. म्हणून ज्यांनी सर्व कोंडातले ते कळे ना, सर्वत्र व्यापून असू नये अशा तऱ्हेचा श्लोक झालेला आहे की प्रत्यक्ष समोर आहे सर्वांच्या, तरी समोर असून सुद्धा किती समोर आहे तर सूर्य जितका समोर स्वच्छ दिसतो तितकंच सर्वांच्या ते समोर आहे, आणि असं असून दिसत नाही. आणि याचं कारणच आहे ते पाहण्याची जी दृष्टी लागते ती पाहण्याची दृष्टी विकसित केली नाही. म्हणे जाणता तो जरी मूर्ख पाहे, ते समर्थाचा अत्यंत लाळगा शब्द कुठला असेल तर मूर्ख आहे. अरे काही संत असतात ना ते मूर्ख शब्दाच्या फारसे पलीकडे जात नाही. पण तुकाराम महाराज एक संत असे कोणत्याच शब्दाचं त्यांना वावडं नाही, त्याच्यात घेतलं हे समर्थ म्हणून म्हणून काय तो गधडा म्हणतात. एक आहे कुठेतरी आलेला गधडा, तुकाराम महाराज गधडा शब्द तर अगदीच सहज वापरून टाकतात. चाकतो तो गधडा, चाकतपंथी लोक जे असतात ते शाक्तपंथी लोक त्याचे असतात असं त्यांचं म्हणणं. आता येथे एक मूर्ख शब्द वापरला, म्हणे जाणता तो जरी मूर्ख पाहे, मी आत्मा जाणतो असं जो म्हणतो तो या जगात त्याच्यासारखा मूर्ख दुसरा नाही. आता हे पण आपल्याला दोन गोष्टी ठाऊक आहेत, एक जाणणं परोक्ष असतात एक अपरोक्ष असतात. परोक्षत्वाने जाणणारे असतात ते सगळे पंडित असतात, अभ्यासक असतात, विद्वान असतात, सगळ्यांना त्या परोक्षत्वाच्या अभ्यासातून जायलाही लागतं, ते अगदी बरोबर आहे. पण म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, पण मी ते जाणलेलं आहे असं जो म्हणतो तो या अर्थामध्ये मूर्ख म्हणण्याच्या योग्यतेचा असतो. आणि याचं कारण सांगतात, अतर्काशी तर्की असा कोण आहे का असं, एकच कारण ते तत्वच असं आहे की ज्या क्षणी आपण ते जाणतो त्या क्षणी त्रिपुटी लय होऊन जाते. त्रिपुटीचा लय झाला की जाणता शिल्लक राहत नाही, जाणता शिल्लक राहत लागायला नाही की मी जाणला असं म्हणायला शक्यच नाही, म्हणणं शक्य नाही. हे ज्याने वर्म जाणलेला आहे ना तो मी जाणला असं कधीही म्हणणार नाही. अविज्ञात विचारता केनोपरिषदात आहे ते विषय की जो जाणला असं म्हणतो त्याने ते जाणलेलं नाही, जो जाणलं नाही असं म्हणतो त्याने ते जाणलेलं आहे. आम्हाला सोपं झालं की नाही, मी जाणलं नाही असं म्हणायचं म्हणजे झालं मी काम झालं असं नाही. त्यातलं जे रहस्य आहे ते असं आहे, मी जाणलं असं जो म्हणतो त्याने ते जाणलेलं नाही असं कारण आहे, त्यांना ते जाणण्याचं रहस्यच कळलं. आणि मी जाणलं नाही असं जो म्हणतो त्याला ते रहस्य कळलेलं असतं, त्याचं कारण आहे ते जाणणं शक्य नाही, म्हणजे बघणं शक्य नाही, अनुभवणं शक्य नाही. म्हणजे अनुभवणं शक्य नाही याचा अर्थ अनुभवून बोलणं शक्य आहे, अनुभवून सांगणं शक्य नाही. म्हणे जाणता तो जरी मूर्ख आहे अतर्क आहे तर्की असा कोण आहे. तर्क हे बुद्धीचं काम आहे, आपले वाटणे अंतकरण चतुष्टय असतं त्याचा तर्क हे बुद्धीचं काम आहे. आणि उपनिषद आपला सांगतं येतो वाचा निवर्तन त्या प्राप्य एक भाग, आणि येतो बुद्धीच्या रेगावर न रिगे ज्या ठिकाणी बुद्धीला अजिबात प्रवेश ना यो बुद्धे परतस्तुसा असं भगवद्गीता आपल्याला सांगते. त्याचा अर्थ असा होतो बुद्धीचं जे काम आहे निर्णय घेणं हे परोक्ष ज्ञानापर्यंत ठीक आहे, परोक्ष ज्ञानापर्यंत बुद्धीचा निर्णय घेणं आवश्यक आहे. पण परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष अनुभूती ज्याला म्हणतात ती अपरोक्ष अनुभूती बुद्धीला येणं शक्य नसतं. बुद्धी ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय, बुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय अपरोक्ष अनुभूती येत नाही. म्हणून अतर्काशी तर्क असा कोण आहे. तर्क नेहमी कोणताही तर्क एका हाती पण अनुभवावर आधारलेला असतो, आणि अनुभव तर पाच जाण्यांनी येत नाही. आपण एक साधा विचार करूया, तर्क कोणताही असू दे तो काही गोष्टी त्यातला जो अनुभव आहे त्या अनुभवावर आधारलेला असतो. आता उदाहरणार्थ प्रसिद्ध तर्क आहे, ज्या अर्थी पर्वतावर दूर दिसतो त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. आता हा तर्क कशावर आधारलेला आहे, तिथे अग्नी दिसत नाही नुसताच दूर दिसतोय, असा आधारलेला कशावर आहे. महान असं यथा महान असा हा म्हणजे जुन्या काळाच्या स्वयंपाकघरामध्ये लाकडं पेटवले असं तिथे अग्नी दिसायचा आणि दूरही दिसायचा. आता दृष्टांत आपला जरा बदलण्याची गरज आहे, ते कॉईल बिल लागल्यानंतर आता काय अग्नी तर आहे पण दूर तर नाही. आता स्थिती आहे मशाल मिशाल असे काहीतरी दृष्टांत नवीन आपण बसले पाहिजे. आणि तिथे ते त्या तर्कात गडबडत आहे ना. समजा डोंगरावर दूर दिसला, एकाने अशी कल्पना मांडली, एक मोठ्या एकाने नळकांड घेतलं त्यात भरपूर धूर भरला आणि तो डोंगरावर नेऊन सोडून दिला तर अग्नी वाचून धूर असेल की नाही तिथे. आता हे तर्क बुद्धीचं काम असतं. आता असं तरी तर्क मुद्दा एकच आहे त्यातला की तर्क हे कुठलं तरी प्रत्यक्षात आधारलेलं असतं आणि आत्म्याचं प्रत्यक्षाने दिसत नाही की आत्म्यासंबंधी प्रत्यक्ष प्रमाणे घेण्यासारखी एकही गोष्ट आपल्या समोर नसते. आणि त्यामुळे आत्मा तर्काला कळत नाही. अतर्काशी तर्क असा कोण आहे, मग आत्मा अतर्क आहे म्हणून तर्कानं तो शोधण्याचा प्रयत्न करू नये. सगळेजण हल्ली नवीन पद्धतीनं तर्काला जे टिकत नाही ते आम्ही स्वीकारणार नाही. एक वाक्य आहे, आता जे बुद्धीला पटत नाही ते आम्ही स्वीकारणार नाही, जे डोळ्याला दिसत नाही ते आम्ही स्वीकारणार नाही. प्रत्येक गोष्ट सरकून प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी तशीच्या तशी फॉर्म्युला करून त्याचा तयार ते अनुभवता आली पाहिजे. इत्यादी याचे जे सायंटिफिक क्रायटेरिया आहेत, सायंटिफिक काय इन्व्हेस्टिगेशन म्हणतात किंवा त्याचे क्रायटेरिया आहेत ते ठरवलेले, या क्रायटेरियात ते बसतच नाही. आणि हे जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही ते तर्काने जाणण्याचा प्रयत्न करू, आणि तर्काने जाणण्याचा प्रयत्न केला की त्याला यश येणार नाही. अतर्काशी तर्की असा कोण आहे ज्यांनी मीपणे पाहता पाहावेला त्या लक्षता वेगळे राहावेला. ज्यांनी मीपणे पाहता पाहावेला राहायचा मी त्याचा अनुभव घेईन असं जो म्हणतो, मी त्याचा अनुभव घेईन हे जर म्हणतो, त्याच्या आतमध्ये काय जिवंत आहे? मी जिवंत आहे. अनुभव घेणारा मी आहे असं वाटतं, आणि अनुभव घेणारा कोणीतरी वेगळा आहे असं वाटतं. त्याचा अर्थ असा होतो, मी हा त्या ठिकाणी जिवंत आहे. आणि मी हा त्या ठिकाणी जिवंत असेल तर पुढे तेच म्हणतात, ज्यांनी मी पण पाहता पाहावे ना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो अनुभव येण्याची शक्यता. आता इथे थोडा विचार केला पाहिजे की नेहमी अभ्यास करण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? मीच करणार आहे. मुक्त होण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? मीच करणार आहे. ध्यानाचा प्रयत्न कोण करणार आहे? मीच करणार आहे. आणि अनुभव येण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? मीच करणार आहे. आता हे एक वास्तव आहे, मी हे करणार एक वास्तव आहे, पण त्याबरोबर दुसरा असं वास्तव आहे, पारमार्थिक वास्तव, की मी अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो हे बरोबर आहे, पण अनुभव घ्यायचा प्रयत्न करता करता हळूहळू जो मी आहे तो मी हळूहळू जावा, आणि त्याच्या कृपेने मला अनुभव यावा. त्याच्यामध्ये थोडीशी बदल जर करून घेतला, श्री गुरु कृपेने अनुभव यावा, ईश्वराच्या कृपेने अनुभव यावा, संतांच्या कृपेने अनुभव यावा, अशी थोडा त्यात बदल करून घेतला तर त्यातला जो मीपणा आहे तो मीपणा जातो. व्यवहारामध्ये मी हे करीन, मी ते करीन, मी असं करीन, मी तसं करीन, हे सगळं चालतंच, पण त्याच पद्धतीने मी अनुभव घेईन हे चालणार नाही. याचा अर्थ असा होतो, अनुभव कोणाच्या तरी कृपेने मिळतो, आणि कृपा हवी असेल तर मीची भाषा सुटली पाहिजे. मीची भाषा सुटल्याशिवाय कृपा होत नाही. म्हणून ज्यांनी मी पण पाहता पाहावे ना त्या लक्षता वेगळे राहावे ना. आणि आता जेव्हा त्याच्याशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्यापासून वेगळं राहणं शक्य होत नाही. आणि फार मोठं भूषण आहे त्याच्याशी एकरूप होणं आणि त्याच्या स्वरूपात हरवणं, हे फार मोठं भूषण आहे. आणि हे भूषण झालं जमलं तो जिंकला, आणि हे भूषण झालं जमलं नाही हरला. आपण नेहमी पारमार्थिक हार विषयीचा विचार करत असतो, तर ते संतांनी सातत्याने आमच्यासमोर ठेवलीच असते. त्या लक्षता वेगळे राहावे ना, त्याचं लक्ष बनवायचा आम्ही प्रयत्न केला. समर्थांच्या शिष्य लक्षणात एक आहे, अलक्ष लक्षण जो अलक्ष आहे त्यालाच तो लक्ष करतो. शिष्याचं चांगल्या शिष्याचं लक्षण आहे, ती सगळी बघितली की आपल्याला वाटतं की आता हे मला कसं काय एवढं सगळं जमायचं, मोठा प्रश्न पडतो. आम्ही गुरु लक्षणं तपासून बघतो बरं का सगळी, मग ते त्यांच्यात आहेत की ते खाते करून घेतो. पण ते आपल्या शिष्य लक्षणांचं काय असा दुसरा विचार असला, मग ते समर्थाने शिष्य लक्षणांची सांगितले ती पाहता असं वाटतं या बंगळीत नाही पडलेलं सांगतात. इतकं जर शिष्य हाता हवा असेल तर तुम्ही तसा केव्हा होणार आणि मग ते कसं जमणार, त्यापेक्षा न वाचलेली चांगली लक्षणं असतात. फळफुटेपणा करायचं असेल तर ते वाचलेलं चांगलं. त्या लक्षता वेगळे राहावे ना. भौशास्त्र धुंडाळीचा वाढ आहे. अरे आणखी एक विचार सांगतात, खूप जर शास्त्र शोधण्याचा तुम्ही नादा लागलात तर शास्त्र फार मोठं आहे, शास्त्राची व्याप्ती फार मोठी आहे. वाढ शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे. गोविंदाचा सौख्य होणार नाही आपला हाच विषय, तो विषय आपलं मागच्या वेळ करून झालाय. भूशास्त्र धुंडाळीचा वाढ आहे. पुष्कळ शास्त्र आहेत, आता सहा शास्त्राचं आपल्याला ठाऊक असलेलं आहे. ही सहाचा शास्त्र, साई शास्त्र निवाडी निवडी रिकामा अर्धगडी प्रळव नको, आता हरिपाठात शेवटी शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचं इथं की साई शास्त्र निवडी. आता साई शास्त्र निवडी शब्दाचा अर्थ सहा शास्त्रांचं तात्पर्य लक्षात येईल. त्याचा प्रत्येक ग्रंथ, त्याच्यावरची भाष्य, त्याच्यावरची आणखी दोन तीन चार भाष्य असल्या भरलेच पडायचं. त्याचं जे तात्पर्य असतं ते तात्पर्य लक्षात घ्यायचं आणि ते शास्त्र सोडून द्यायचं. नेहमी असं आहे की अद्वैताला अनुकूल जेव्हा भाग असतो कोणत्याही शास्त्रात तेवढा स्वीकारायचा, आणि अद्वैताला प्रतिकूल भाग असतो तो सोडून द्यायचा. उदाहरणार्थ शुद्ध कर्माचा भाग कुठल्याही शास्त्रात अद्वैताला अनुकूलच आहे, उपासनेचा भाग कुठल्याही शास्त्रात ह्यांना अनुकूलच आहे. तेवढा जो भाग आहे तेवढा घ्यायचा, आणि बाकीचा जो भाग आहे ज्याला मुद्द्याचा भाग म्हणतात, कळीचा भाग म्हणतात, अत्यंत सूक्ष्म भाग म्हणतात, तो सूक्ष्म भाग जो असतो ते तिकडून नाही घ्यायचा, तिकडून नाही घ्यायचा. खरं म्हणजे न शोधलं चांगलं असं आहे. एक जे अद्वैत शास्त्र आहे समोर त्यांनी सांगितलेलं, एकनाथी भागवतात सांगितलेलं, ज्ञानेश्वरी सांगितलेलं, तेवढं स्वतः स्वतःच आयुष्य पुरेल की शंका आहे. अशा परिस्थिती एवढी शास्त्र सगळी शोधत बसायची, एवढी शास्त्र शोधायची आवश्यकता नाही. आता ज्ञानेश्वर महाराज जसं सांगतात साई शास्त्र निवडी, त्यावेळेला 800 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्यायचा. सांगितलंय कोणाला? 800 वर्षापूर्वीचे जे लोक होते त्यांना सांगितलेलं आहे. आता आज सुद्धा जे लवकर मोकळे होतील त्यांना साईशास्त्राचा अभ्यास करणं शक्य आहे. आणि हे ठिकाणावर असेल आणि कोसला गोठलीचा पाठलाग सगळी बंद झाली असतील तर मग हे अभ्यास करणं शक्य आहे. आता त्या अभ्यासाचा एक परिणाम चांगला असतो, बुद्धीला धार येते. आता बुद्धीला धार आली की ते दुधारी शस्त्र असतं. काही वेळा ती धार चांगली उपयोग पडते, सफरचंद कापते, काही वेळा ती धार बोटच कापते. जास्त ते धार जी आहे ती धार शस्त्र चांगली धार लागली तर फार काम सोपं होऊन जातं. एखाद्या वेळेला फार चांगलं कसं त्याला इन्सायसिव्ह म्हणतो आपण, तसं तर धारेला धरून ते शब्द आहे इन्सायसिव्ह पेनेट्रेटिंग. आता हे दोन शब्द आहे. असं इन्सायसिव्ह आणि पेनेट्रेटिंग जर आपली बुद्धी तयार झाली तर ती लवकर गवस नाही घालते. जे सत्य असतं त्याला लवकर गवस नाही घालते. पण तिथे ते धार म्हटल्यानंतर ते दोन्ही बाजूनी असते हे लक्षात ठेवलं पाहिजे. भूशास्त्र धुंडाळीचा वाडा आहे. जय निश्चय तो निश्चय एक तोहीनच आहे. त्याचा अर्थ असा होतो की असं पुष्कळ शास्त्र हिंदत बसलं, पाहत बसलं, तर काही वेळा काही माणसांचं असं होतं ज्यावेळेस जे वाचावं ज्यावेळेस ऐकावं ते त्यांना खरं वाटतं, कारण ते सांगण्याने इतकं छान पटवून दिलेलं असतं, त्याच्या पद्धतीने इतकं छान पटवून दिलेलं असतं की असं वाटतं आपल्याला की आता हेच बरोबर आहे. भगवान शंकराचार्यांचे भाष्य वाचताना असं होतं, पूर्व पक्षाची मांडणी इतकी जबरदस्त केलेली असते असं वाटतं आता ह्याचं खंडन करणार तरी कसं. त्यामुळे आपल्याला मग शेवटी पूर्व पक्ष कोणता उत्तर पक्ष हेच कळणं असं होतं. जर बुद्धी आपली ठिकाणावर नसेल तर हेच कळणं असं होतं. मी जेव्हा ब्रह्मसूत्र शंकर भाष्याचा अभ्यास केला होता तर ब्रॅकेट करून लिहिलं पूर्व पक्ष उत्तर पक्ष असं लिहित गेलो, म्हणजे घोटाळा व्हायला नको असं होऊन जातं. काही ते पूर्व पक्षच खरा वाटायला लागतो इतकं कन्व्हिन्सिंगली मांडलेलं असतं त्याने. ते त्यांचं कौशल्य आहे आणि आपला दुर्बळपणा असं दोन्ही गोष्टी असतात. असं दोन्ही गोष्टी एकत्र आल्या किंवा समर्थ म्हणतात तसं होतं. दया निश्चय एक तोहीनच आहे. कोणत्याही एका निश्चयावर आरूढ होत नाही. एक कोणताही निश्चय घट्ट धरून बसत नाही आणि घट्ट धरून बसण्याचा निश्चय एकच आहे अद्वैत सोहम तत्वमसी. चार महावाक्य आहेत. ते चारीच्या चारी महावाक्य घट्ट धरून बसलं आणि क्रमाक्रमाने त्या महावाक्यांचा व्यवस्थित जर लाभ करून घेतला तर मग तो जो निश्चय आहे त्या निश्चयाच्या दिशेने वाटचाल होते. मती भांडते शास्त्र बोधे विरोधे गती खुंडली ज्ञान बोधे प्रबोधे. मती भांडते शास्त्र बोधे विरोधे. जी शास्त्र असतात ती एकमेकांच्या विरोधात नेहमी ठाकलेलीच असतात. सगळी शास्त्र एकमेकांच्या विरोधात ठाकलेली असतात आणि त्याच्यामध्ये हिरिरीने वाद चालतात. हिरिरीने वाद चालतात आणि असे हिरिरीने वाद चाललेले असतात ते काय होतं असे दृष्टांत चांगला नाही आहे. पण समजा चार रेड्यांची टक्कर चालू असली त्यांच्यामध्ये मी सापडलो तर काय होईल. आता अशा पद्धतीने विचार केला तर त्या टक्क्यात भानगड लांबून सुद्धा बघू नये. ती जवळ जाऊ तर तोडूनच द्या लांबून सुद्धा बघू नये. आता हे भान पाहिजे माता हे एक मुद्दा आहे. आणि इथे ते बुद्धी असते ना ते असं ते त्रास देते. काय वेळेला बुद्धी नसलेली एक वेळ बरं असं म्हणण्याची पडली इथे. आणि बुद्धी असलेली ते त्रास देतात. हे छान आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे असं आपण जजमेंटला बसतो त्यांच्या. आता जजमेंटचं काम शंकराचार्यांनी करून टाकलेलं आहे. आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की शंकराचार्यांनी प्रत्येक गोष्टीचा निवाडा करून दिलेला आहे. आपल्याला पुन्हा तो निवाडा करण्याची अजिबात गरज नाही. एवढंच आम्ही छान लक्षात ठेवलं तर काम फार सोपं होऊन जातं. आणि त्याने केलेला मुळा निवाडा पुन्हा आम्ही जर करायला लागलो तो वेळ जातो. दुसरं काय होतं बुद्धी पांगते आणि बुद्धी पांगल्यानंतर एखाद्याला एखादी चुकीची गोष्टच बरोबर आहे असं वाटण्याचा संभव असतो. आणि असं एकदा वाटलं की मग ते बहुहिंडता तसं हिंडणं फिरणं सुरू होऊन जातं. मग ती भांडती शास्त्र बोधे विरोध आहे. एकनाथी भागवतात आहे वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी आयसा कवड. अशी मला वाटतं दालबोधात किंवा एकनाथी भागवतात जाऊया की वेदशास्त्रांचे भांडण वेद जे आहेत ते आपापसात पुष्कळ भांडतात. एकदा असं म्हणतात एकदा तसं म्हणतात. केवळ शास्त्राने ते वाद सोडवेल असा कोण आहे प्रबळ या जगात? कोणीच नाही. मग आता काय करा? त्यांनी उपाय सांगितला की त्या भांगडीतच सोडू नका. संत शास्त्र जाणणारे जे संत असतात वेदांचं इंगित जाणणारे वेदांचं रहस्य जाणणारे संत असतात त्यांना शरण लागतात. काय परमार्थामध्ये शरणागती एक फार मोठी गोष्ट आहे. ज्याचा आपण पुरेसा विचार करतो की नाही याबद्दल शंका असते. आणि इथे काय आहे, शरणागती व्यवहारामध्ये शरणागती शब्द जरा अपमानास्पद आहे. समजा लढाई झाली की एक हारलेला पक्ष जिंकणाऱ्या पक्षांना शरण जातो, आणि जिंकणाऱ्या पक्षाला शरण गेलो की आम्हाला माहिती आहे लष्करी शरणागतीमध्ये ती पिस्तुल असतात ना ती सेनापतीच्या कमरेला, त्याचं जे नॉझल असतं ना ते मागे करायचं असतं. ती शरणागतीची ही आहे का प्रक्रिया आहे ती एक, की जेव्हा जनरल मियाजी शरण आले बांगलादेशच्या वेळेला त्यावेळेला ती प्रक्रिया पूर्णपणे आम्ही पाहिली. त्यामध्ये पिस्तुलाचं जे नळकांड असतं ते मागे करायचं असतं, आणि मागे करण्याचा हेतूच असा की आता माझं पिस्तुल हे झाडणं बंद झालेलं आहे, गोळ्या झाडणं बंद झालेलं आहे. आता ही जी शरणागती आहे त्या शरणागतीत अपमान आहे. काही एखादा कर्जबाजारी माणूस सावकाराला शरण जातो की आता मला कर्ज फेडणं शक्य नाही तुम्हाला काय पाहिजे ते करा, ही शरणागती आहे. आता अशा पद्धती ही अपमानास्पद शरणागती नाही, या शरणागतीमध्ये फार मोठ हे साठवलेलं आहे, कल्याण साठवलेलं आहे, हित साठवलेलं आहे. म्हणून या शरणागतीत सन्मान आहे हे जर लक्षात आलं आपल्या तर आपण ती शरणागती पत्करायला मग मागे पुढे पाहत नाही. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे गती कुंटली कुंटती ज्ञानबोधे प्रबोधे, याचा अर्थ असा होतो गती खुंटती. जर त्या शास्त्राचा बोध नीट झाला नाही, ज्ञानाचा बोध नीट झाला नाही, चुकीच्या पद्धतीने झाला तर जी गती मिळायला पाहिजे ती गती मिळत नाही. गती खुंटती सर्व तऱ्हेच्या गती, ज्या उपासनेची गती, कर्माची गती, ध्यानाभ्यासाची गती, योगाभ्यासाची गती, असत्याकडून सत्याकडे जाण्याची गती, असं तोमा सद्गमय मृत्योर्मा अमृतमय, ह्या सगळ्या गतीच्या भाषेत बोलतो आपण. तर ते काय होतं, गती खुंटती, सगळ्या गती खुंटतात. केव्हा खुंटतात, ज्ञानबोधे प्रबोधे. आता एक पद्धतीने विचार करतो, ज्ञानबोधे प्रबोधे शब्दाचा अर्थ चुकीचं ज्ञान झालं, चुकीचं प्रबोधन जर झालं तर गती खुंटती. अर्थ आहे खुंटणारी गती आणि ज्ञानबोध प्रबोध यांचा आता समन्वय कसा लावायचा, आता ह्याच पद्धतीने लावलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जर बोध झाला, चुकीच्या पद्धतीने जर प्रबोध झाला तर गती खुंटल्याशिवाय राहणार नाही. आणि आता दुसऱ्या पद्धतीने विचार करतो तो की ज्ञानाचा यथार्थ बोध झाला, जर प्रबोध जसा व्हायला पाहिजे तसा झाला तर चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या गती सगळ्या ज्या आहेत त्या खुंटतात, असाही आपण विचार करू शकतो. असाही आपण छान विचार केला, शेवटी कसं माहिती आहे समर्थांच्या मनात काय आहे ते त्यांनाच माहिती. आपण असं कधीही मक्ता घेऊ नये, समर्थांना काय ते मलाच फक्त कोठे असा मक्ता कोणी घेऊ नये. फक्त आपण एक करावं, आपल्या हिताचा जो विचार आहे ना तो त्यातून घेता येईल थोडा घ्यावा, मग भले ते समर्थांच्या मनात असेल की नसेल. आता त्याचा एक साधा विचार आहे की आता समजा आपण असा अर्थ काढला आता तर समर्था म्हणा संत म्हणा कुठेतरी तो अर्थ सांगणारच आहे. या पद्धतीचा विचार कुठे ना कुठेतरी असणारच आहे. त्यामुळे आपल्या हिताचे जे विचार असतात ते हिताचे विचार त्यात जरी प्रत्यक्ष तसं दिसत नसलं, काही वेळा ते ओढून ताडून आणण्यासारखं जरी वाटत असलं तरी सुद्धा आपल्या हिताचं आहे ना असं ते ओढून ताडून आणलं, अशी आपल्याला त्याचं काय म्हणाय, शेवटी माझ्या हिताचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि असं जे म्हणतात ना संतांचं मनोगत मलाच कळतं असं जे म्हणतात त्यांच्यापासून जरा चार आहात, त्याचं कारण आहे तत्पना मी आला, आम्ही त्यांच्याशी एकरूप झालो होतो, त्यांच्या अंतःकरणाशी एकरूप झालो, त्यांच्या अंतःकरणाशी एकरूप झाल्यामुळे त्यांचे विचार म्हणजे माझे विचार हेच त्यांचे विचार आहेत. आता उलट झालं सगळं, माझे विचार जे आहेत ते त्यांचेच विचार आहेत, असं कोणतरी गडबड होऊन जाते. मग आता काही गडबडी करण्याची आवश्यकता नाही. गती खुंटते ज्ञानबोधे प्रबोधे, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे. आता इतक्या गोष्टी सांगितल्या, श्रुती न्याय मीमांसक मीमांसाशास्त्र तर्कशास्त्र, स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे. श्रुती शब्दाचा अर्थ उपनिषद, न्याय शब्दाचा अर्थ न्याय नावाचं एक शास्त्र आहे त्या नैयायिकांचं, मीमांसक शास्त्र आहे तर्कशास्त्र आहे, स्मृती न्याय आणि तर्क एकच आहे, स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्र आहे. स्वय शेष मौनावाला स्थिर पाहे मला सर्व जाणीव सांडून आहे. आता या सगळ्या श्लोकाचं तात्पर्य असं आहे ही जी सगळी शास्त्र आहेत या सगळ्या शास्त्रांना प्रत्यक्ष आत्मस्वरूपाच्या दर्शनापर्यंत घेऊन जाता येत नाही, कारण त्या श्रुतीचाही त्यांनी समावेश केला. न्यायाच्या जोडीला श्रुती बसवली आहे, न्यायाच्या श्रुतीच्या जोडीला तर्क बसवला आहे, श्रुतीच्या जोडीला स्मृती पण बसवली आहे. त्याचा अर्थ असा होतो ही जी सगळी शास्त्र आहे ती सगळी शास्त्र अनुभवापर्यंत आम्हाला घेऊन जाऊ शकत नाहीत, आणि घेऊन जाऊ शकत नाही एकच कारण आहे त्यांचं सामर्थ्यच तेवढं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य, जेव्हा वाणी निवृत्त होते का निवृत्त होते त्याची प्राप्ती झालेली म्हणून, किंवा प्राप्ती होण्याच्या क्षणी मन आणि वाणी निवृत्त झाल्याशिवाय प्राप्ती होत नाही. आता येतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसा असं, आता अप्राप्य शब्दाचा अर्थ मनाला ते सापडत नाही, वाणीला ते सापडत नाही, आणि असं जे असतं तिथपर्यंत नेऊन सोडण्याचं काम, असं एक आपण म्हणूया की उंबऱ्या पण नेऊन सोडण्याचं काम करतात, उंबरठ्या पण नेऊन सोडण्याचं काम करतात, पण उंबरठ्याच्या ढकलण्याचं जे काम असतं, ते ढकलण्याचं काम असतं ते करणारे वेगळेच असतात. आता ते फार मोठं काम आहे, ते उंबऱ्यापर्यंत नेऊन सोडण्याचं काम सुद्धा मोठं आहे. आणि ते जे श्रीगुरु असतात ना नेणारे, ते उंबऱ्यापर्यंत घेऊन जायचं काम ते करतात. नाना तऱ्हेने शास्त्र शिकून त्या शास्त्रातलं रहस्य जे ते सांगून उंबऱ्यापर्यंत तेच घेऊन जातात आणि उंबऱ्याच्या आतही तेच घालवतात, असे दोन्ही गोष्टी ते करतात. स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे, आता विचित्र शब्दाचा अर्थ एकदा असं सांगतात असं वाटतं, एकदा तसं तरेवाईक म्हणजे आपण चांगला शब्द आहे तरेवाईक, आता ही तारा तर नंतर ही तारा, अशा पद्धतीने तरेवाईक शास्त्र असतात आणि तरेवाईक शास्त्र एकमेकाच्या विरोधात उभी ठाकलेली असतात. मग आपण ऐकतो नेहमी यांनी त्याचं खंडन केलं, त्याने त्याचं खंडन केलं, अशा पद्धतीने खंडनांचंच आहे. खंडन खांड खाद्य नावाचा एक ग्रंथच आहे स्वतंत्र, त्याचं नावच आहे खंडन खंड खाद्य. आता अशा पद्धतीने ते ग्रंथ जे आहेत ते पंडितांच्या सगळ्या कसरती त्याच्यात असतात, नैयायिकांच्या सगळ्या काही इंबळे बांधलेले असतात त्यांनी तर्काचे, आणि असे तर्काचे इंबळे बांधलेले असले की माणूस त्याचा इंबळावर एखादा चढला तर तो पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो, केव्हा ढासळून पडेल दुसरा कोण त्याला एक पत्ता काढून घेतला की सगळं गेलं, त्यासाठी किती असतं. जवळ आपल्याला तो विषय विचार नाही करायचा, मी नुसतं ग्रंथाचं नाव सांगितलं, त्या भानगडीत पडू नका, पत्त्याच्या भानगडीत पडू नका. स्वयशेष मौनावाला स्थिर पाहे, आता ते नेहमीच आहे संतांचं की शेषाला हजार जिभा असतात, आता हजार जिभारी सुद्धा त्या तत्वाचं वर्णन होऊ शकत नाही. मला सर्व जाणीव सोडणार आहे, मग तो जर दमला असेल तर तुम्ही सुद्धा दमण्याच्या भानगडीत पडू नका. मग काय करा, मला सर्व जाणीव सांडणार आहे, मी जाणत आहे, मी जाणल्याशिवाय राहणार नाही, माझ्यासारखा दुसरा कोणाला कळत नाही, इत्यादी इत्यादी विचार असतात ना. या सगळ्या विचारापासून शहाणा जो साधक असतो तो शहाणा साधक सावध वागतो. पुढे तेच म्हणतात जेणे बक्षिका बक्षिरी जाणीवीची. आता इथे मक्षिकाच सत्यलंय, माशी गिळली तर काय होईल, घासाबरोबर जर माशी गिळली तर काय होईल, उलटी होऊन जाईल. तर जेणे बक्षिका बक्षिरी जाणीवीची म्हणजे अशा अहमची माशी ज्याने गिळलेली आहे, आणि अहमची माशी सतत ज्याला गिळण्यासाठी भरपूर उपलब्ध आहे जे असतात त्यांचा अहम असा थळफळाने जागाच होतो, त्यांना माशांना कधी तोटत असतो, माशा मारायची भानगडी पडत नाही, त्याला पाहिजे तेव्हा माशी उपलब्धच आहे. आता याचा असा अर्थच असा आहे की माशी टपलेलीच आहे ओठाच्या जवळ, तोंड उघडायची खोटी आताच जाते, असं असतं ते अहंता जिथे असते तिथे अहंता असली की असा प्रकार असतो. जेणे मक्षिका बक्षिली झाडे वेची त्या भोजनाची रुची प्राप्त कशी, तो जेवणार कसा, कारण जेवलं की माशी घातली तर लगेच उलटून पडणार आहे, म्हणून त्या भोजनाची रुची प्राप्त कशी. अहंभाव ज्या मानसीचा वेरणा त्या ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगून ठेवली की अभ्यास तर केला पाहिजे, प्रोक्ष ज्ञान तर झालं पाहिजे, आणि प्रोक्ष ज्ञानासाठी जी साधनं असतात सगळी त्यात एक साधन आहे प्रवचन कीर्तन भजन, ही सुद्धा त्यातली साधनं आहेत, त्यांचा अवलंब केला पाहिजे. आणि सर्वात रिस्की असतं डेंजरस असतं ते येत असतं, एकदा जर वक्ता म्हणून बसला आणि वक्ता होऊन जर बसला तर मग सगळे लोक त्याला चांगला म्हणतात, मोठा म्हणतात पुष्कळ, आणि लोकांनी मोठं म्हटलं की हा जेवढा असतो त्याच्यापेक्षा मोठा होतो, असं ते गडबडी गडबडी होऊन जातात. म्हणून प्रवचन एक साधन आहे, कीर्तन एक साधन आहे, भजन हे सुद्धा एक साधन आहे. हे भजनाच्या बाबतीत गडबडी आहे ना पुष्कळ, भजन एक साधन लक्षात राहत नाही. मग भजन हे साधन लक्षात न राहिल्यामुळे भजनामध्ये संगीताचा वरचष्मा असतो, भजनामध्ये विषय असावा भगवंताचा, वरचष्मा कोणाचा असावा, भगवंताचा असावा. जो संगीताचा वरचष्मा होतो, चालीचा वरचष्मा, रागदारीचा वरचष्मा, वाद्यांच्या साथीचा वरचष्मा, त्यावेळेस भजनाचा हेतू जो असतो तो भजनाचा हेतूच लांबून होऊन जातो. आणि म्हणून भजन हे सुद्धा साधनच आहे हे लक्षात ठेवायचं, आणि हे लक्षात राहिलं नाही तर मग माझ्यासारखा आवाज दुसऱ्या कोणाचा नाही, एक होत. आणि मग ते भजनाचे कार्यक्रम चालू होता, मोठी अडचण आहे. नामदेव महाराजांनी तुकाराम महाराजांनी कधी भजनाचे कार्यक्रम नाही केले, आणि कार्यक्रम चालू झाले की मग त्याला युनिफॉर्म येतो, समोर ई टीव्ही लागतो, इंटरवलला कॉफी लागते, असं काहीतरी वेगळंच स्वरूप झालं त्याला. आणि असं वेगळं स्वरूप आलं की मग ते भजन हे साधन राहत नाही, दुसऱ्या कशाचं तरी साधन होत, कीर्तीचं साधन म्हणा आणखीन कशाचं तरी साधन असं होऊन जात. म्हणून भजन कीर्तन प्रवचन हे साधन आहेत आणि त्याला साधनांचं मूल्य 100% आहे, पण त्याला साधनाचंच मूल्य आहे आणि ह्या साधनाचं मूल्य आहे एवढं लक्षात ठेवलं तर मग बाकीच्या साधनाचं मूल्य त्याला येत नाही. काहीतरी त्यातून दुसरं साधायचं असं जेव्हा असतं मग ते खातं डिपार्टमेंटच वेगळं होऊन जात, एक बदलून जात. अहंभावाच्या मानसीचा वेदना त्या ज्ञानयान पोटी वेदना नको रे मना वाद हा खेद काही. आता अहम निर्माण होण्याची कारण सांगतात, जेवढे वादंग असतात त्या वादंगामध्ये ईर्ष्येने लोक भाग घेतात, त्याला इरेला पेटणं म्हणतात. वाद करता करता आणि तो मोठा विषय होऊन गेला, तुटे वाद संवाद तो हितकारी मोठा विषय होऊन गेला समर्थांचा एक गटच आहे. म्हणून पुढं ते सांगतात तकोरे मला वाद हा खेदकारी, कोणत्याही ठिकाणी वादाचा जिथे प्रश्न असतो ते चटकन माघार घ्यावी. वादाचा संभव जर दिसला, संवाद होणार असेल तर आपल्याला जसं समजतं तसं आपलं मांडत राहावं, पण वाद होत वादाची शक्यता दिसली ताबडतोब माघार घ्यावी. आणि माघार घेण्यात काही एक इथे कारण आपल्या हिताचा प्रश्न असतो, ईर्षा निर्माण झाली, ईर्ष्याला जर आपण पडलो तर अंतःकरण वृत्ती जिथे खवळून जाते, अंतःकरण वृत्ती खवळली कि मग नंतर तर रेंगाळतं आतमध्ये. समजा हरलो असलो वादात तरी रेंगाळतो, जिंकलो असलो तरी रेंगाळतो, हे माणसाचा स्वभाव होता. हरलो तरी रेंगाळतो, पुन्हा भेटू दे आणखीन तयारी करून जातो वगैरे वगैरे. आणि आता समजा जिंकलो असलो तर कसा हरवला केव्हाही भेटू दे. आता एकूण काय बोलाय म्हणजे ते तोच विचार, देव राहायला कुठे तर कुठे, आत्म्यासारखा पत्ताच नाही आणि हे असलंच काहीतरी नसती खिकटीच्या म्हणतात, ती खिकटी पदरात बघून आपलं पडून घेतो. इतके सुंदर विचारसंद आपल्या हिताचे कल्याणाचे सारखे सांगत असतात आणि इतकं सांगू नये जे व्हायचं ते किंवा होऊन जातं. त्याचं कारण आहे तो अहम जो आहे तो हा फार जातक आहे. नको रे म्हणा वाद हा खेदकारी, नको रे म्हणा भेद नाना विकारी. त्यामध्ये वादामध्ये नेहमी भेद असतो, भेद म्हणजे प्रतिपक्षी असतात एक दोन तीन चार पाच असे भेद असतात, ह्या हा म्हणतो ह्या म्हणतो ह्या म्हणतो, इतके भेद आहेत त्याच्यामध्ये. आणि भेद आहे त्या भेदामध्ये अनेक विकार निर्माण होतात. आता मी मग सांगते ईर्षा हा एक विकार आहे, त्या विकार शब्दाचा आपण एखादा अर्थ पाहिला अस्ति जायते वर्धते या विकारांचा काही संबंध नाही. तो विकार जे आहे त्यातून ईर्षा निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते आणि नंतर त्यातून तुलना निर्माण होते, अशा सगळ्या गोष्टी अहंभाव निर्माण होतो. तर हे सगळे विकार त्यातून निर्माण होतात. नको रे मना भेद नाना विकारी, हे जे वादामध्ये भेद असतात, वादामध्ये जे प्रतिपक्षी असतात, प्रतिपक्षांचे भेद असतात, त्या प्रत्येक प्रतिपक्षांचा भेदामागे काहीतरी या अशा गोष्टी कुठल्या तरी मागे लागण्याचा संभव असतो. नको रे म्हणा शिको पुढील अशी अहंभाव जो राहिला तुझ्या पाशी. आता पुढील शब्दाचा अर्थ जे या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत, आता आपण तात्पुरता एवढाच विषय म्हणू, या क्षेत्रात जे पुढे गेलेले आहेत, ज्या क्षेत्रात त्यांनी भरपूर चिंतन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, अनुभव आला असेल नसेल, पण या क्षेत्रात जे पुढे गेलेले आहेत त्यांना शिकवायचा प्रयत्न करू नये, त्यांच्याकडून शिकायचा प्रयत्न करा. मग त्यांच्याकडून शिकताना ते मुक्त झालेत की नाही याचं चिंतन नाही करायचं. ते नीट सांगतायत ना, व्यवस्थित सांगतायत ना, जसं सांगायला पाहिजे तसं सांगतायत ना, शास्त्रात लढून सांगतायत ना, पटेल असं सांगतायत की नाही, आणि नाही ते गळ्यात बांधायचा प्रयत्न करतायत का, असे सगळे विचार. आता यासाठी साधक कसा पाहिजे, साधक स्वतः जागा पाहिजे आणि साधक स्वतः चिंतनशील पाहिजे. असा चिंतनशील साधक असेल तर मग कुठूनही शिकायला अडचण नसते, जिथून जे चांगलं मिळेल तिथून ते घ्यावं अशी या अर्थांमध्ये एक धारणा आहे. फक्त जिथे जिथे चांगलं असतं तिथे तिथे गुंतून पडू नये, तिथे ते अडकून पडू नये, नंतर काय होतं कुठे ते नको त्या ठिकाणी मग माणूस गुंतून पडतो, नको त्या ठिकाणी अडकून पडतो, आणि ते नको त्या ठिकाणी हेही कळत नाही, दुसऱ्याने सांगितलेलंही पटत नाही, असं ते गडबड होऊन जाते. त्याच्यामध्ये नको रे म्हणा शिको पुढे जाशी अहम बाबा जो राहिला तुझं पाशी, त्यांना सांगायची इच्छा का होते. एकच कारण आहे, मी सुद्धा कोणीतरी या क्षेत्रात आहे, मला काय अगदी समजत नाही असं वाटलं काय, हे एकटे सांगणारे कोण असं ते काय जे काय मनाच्या नाना उठाठेवी चालतात, खेळ चालतात आणि असे काय नेहमी हे सगळे व्यवहारात खेळतात. आपल्या प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये सगळे खेळ चालतात आणि नेहमी मी म्हणत असतो व्यवहारातल्या सगळ्या सवयी, प्रपंचातल्या सगळ्या सवयी तशाच्या तशा ठेवून जो परमार्थ क्षेत्रात उतरतो त्याचं फार मोठं नुकसान होऊन जातं, प्रपंचात ते ढकून जातं सगळं. कोणी म्हणा त्याचा अहंकार दिसतो ठीक आहे असतो, काय ते दोघे सारखेच असतात त्यामुळे एकमेकाला ओळखून असतात, असं काय मोठा अवघड जात नाही त्यांना ते एकमेकाचा अहंकार स्वीकारणं हे अवघड जात नाही. आणि व्यवहार असा आहे की दुसऱ्याचा अहंकार पुष्ट केल्याशिवाय तो माझा अहंकार पुष्ट करत नाही. ते काय म्हणतात जगे सुखाचे दिला घेतला ते सारी गोष्ट आहे. आज मी एखाद्याला म्हणतो तुम्ही मुक्त आहात, आता त्याला म्हटलं त्याला जबाबदारी आहे मला मुक्त म्हणण्याची, मग तो मलाही मुक्त म्हणतो. आणि असंच असण्याचं एकच कारण आहे आम्हाला दोघांचा दोघांना मुक्त होण्याचा एवढा एकच उपाय आहे. कारण मला त्याने मुक्त म्हणणं त्यांनी मला मुक्त म्हणणं झाले मुक्त दोघं एवढं असं कुठतरी त्याला नेहमी शब्द आवडताय माझा परस्पर प्रशंसा मंडळ एकमेकाची प्रशंसा करत राहणं हा पोहोचे होई दिखाई देते आहे कस्त कस्त तुम्हीच पोचलेले आहात असं काहीतरी सुरुवात झाली मग ती फजते हवं अशी जी व्यवहारात जे चालतं ना ते त्यावर ठीक आहे. व्यवहार कसाही चालला तरी आपला काही संबंध नाही त्याचा, तसं आपलं इकडे असतं कमल आहे एवढं लक्षात ठेवायचं. अहंभाव जो राहिला तुझा पाशी अहंता गुढे सर्व हे दुःख होते. त्या अहंकाराचं मी इकडे बोललो होतं की अहंकाराचं परमार्थाचं मोक्षाचं अत्यंत वाकड आहे. ते इथे समर्थ एका फटकाऱ्यात सांगतात अहंता गुढे सर्व हे दुःख होते. पारमार्थिक दृष्टीने सगळीच्या सगळे दुःख अहंकारामुळे वाटायला येतात. आता पारमार्थिक दृष्टीने दुःख कोणते ईर्ष्या आहे स्पर्धा आहे मत्सर आहे द्वैत आहे तुलना आहे हे सगळे पारमार्थिक दृष्टीने दुःख आहेत. आपला अनुभव येतो एकमेव अद्वितीय आता आणि इथे तर दोन असल्याशिवाय तीन असल्याशिवाय हे सगळे शब्द सिद्ध होत नाहीत. स्पर्धा शब्द सिद्धच होत नाही आणि असं ज्याला म्हणतात पारमार्थिक दृष्टीने दुःख व्यावहारिक दुःख वेगळे असतात. पारमार्थिक दृष्टीने दुःख द्वैत हेच दुःख आहे देहात आधात्म्य हेच दुःख आहे. परमार्थिक दृष्टीने विचार केला आणि अगदी शास्त्र विचार केला जीव ज्या क्षणी आत्मस्वरूपापासून दूर जातो त्या क्षणी जे काय होतं त्याला दुःखच म्हणा आणि जीव ज्या क्षणी आत्मस्वरूपाशी एक रूप होऊन राहतो त्या क्षणी जे काय होतं त्याला सुखाचं म्हणा अशी अगदी बरोबर व्याख्या बसवून दिलेली आहे. आता ही व्याख्या जर मनामध्ये असेल शिल्लक बुद्धीमध्ये ताजी असेल तर त्या दिशेने आपण प्रयत्न करू. म्हणून अंतागुणे सर्व दुःख होते मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. इतकं सांगितलं आपण जे सांगितलेलं असेल बोललेलं असेल दुसऱ्याला शिकवलं असेल सांगितलं असेल ते सगळंच्या सगळं ज्ञान आपल्याला उपयोगी पडत नाही ते व्यर्थ जातं. कारण त्या ज्ञानामागे अहंकार असतो आणि जिथे अहंकार असतो तिथे आत्मा वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही. सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तशी तूच शोधून पाहे. सुखी राहता सर्वही सुख आहे याचा अर्थ अहंकार सोडून जे सुख मिळतं अहंकार सुटल्यानंतर जे सुख मिळतं त्या सुखामध्ये राहिलं तर सर्व सुखाचाच व्यवहार होतो आणि अहंकार धरून राहिलं तर सर्व हे दुःख होते. दोन गोष्टी सांगून राहिल्या अहंकार असेल सर्व दुःखच दुःख आहे आणि अहंकार नसेल तर सर्व सुख सुख आहे. आता आपण नेहमी म्हणतो आपल्याला सगळ्यांना सुख हवंय पण हे नेहमी आमची सर्वांची दुर्दशाच आहे त्याला दुसरं काही शब्द नाही की पाहिजे सुख आणि नेमका प्रवास करायचा तो एकदम विरुद्ध दिशेने. आता असा विरुद्ध दिशेने प्रवास करून मग इकडचा प्रवास हाही मोठा प्रवास आहे लांबचा आहे तो पुरा व्हायचा असेल तर तिकडचा प्रवास कमी कमी केला पाहिजे आणि तिकडचाही प्रवास चालू आहे आणि इकडचा प्रवास करायचा असं शक्य नाही. ते रेल्वेचं उदाहरण आहे एकदा निघाला मुंबईहून दिल्लीला जायला त्याने असं केलं एक जंक्शन दिसलं की तिथे उतरायचं त्या जंक्शनला जिथं रेल्वेचा फाटा असेल तिकडे जायचं तिथून परत जायचं पुन्हा पुढे जाऊ पुढे दुसरं जंक्शन चाललं तिकडे अशा पद्धतीने हा जर प्रत्येक जंक्शन जिकडे नाही तिकडे नाही आत गेला हा दिल्लीला केव्हा पोहोचणार केला जर आणि भारतात जंक्शन वाटेल तिथे दोन दोन स्टेशनमध्ये एक एक जंक्शन आहे तिथून छोट्या 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 रेल्वे जाईल सर विदर्भातल्या लोकांना चांगलं माहिती कुठे कुठे ती जंक्शन देत सुखी पाहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तूच शोधीने पाहे. आता हे फार सुंदर वर्म सांगितलं समर्थाने की अहंकार दुसऱ्याला दिसेल न दिसेल दुसऱ्याच्या लक्षात येईल न येईल तो येऊन सुद्धा पदरात बाप घाली जागर न घाली दोन्ही शक्य आहे. पण माझी मला मात्र अहंकार नक्की कळते इथे आता जागा झाला काय जागा झाला अहंकार जागा झाला इथे आता होणार असा आपला अंदाज यायला लागतो हळूहळू आपलाच आपल्याला अंदाज यायला लागतो आणि आपला आपल्याला अंदाज यायला लागला की आपण मग सावध व्हायला लागतो. मग अहंता तुझी तूची शोधणी पाहे अहंता जी असते ती तुझी तू शोधून पहा म्हणजे केव्हा ती जागी होते याच्यावर लक्ष ठेव बारीक नजर ठेव कोणावर ती एक समजा शेजाऱ्यावर ठेवायचं असते गावातल्या लोकांवर ठेवायचं असते नातलगांवर ठेवायचं असते आणि विशेषतः व्यवसायातले प्रतिस्पर्धी असतील तर अगदीच बारीक नजर ठेवायची असते. अशा बारीक नजरा ठेवल्या तर मग ते परमार्थ होत नाही एवढं खरं आहे. अहंता तुझी तुझी शोधून पाहे अहंता गुणे नीती सांडी विवेकी आता अहंता जर असलं तर विवेकी माणूस सुद्धा नीतीला सोडून वळतात का आता एक आणखी इशारा देऊन ठेवलाय तर बोलताय आता विवेकी शब्दाचा अर्थ असा होतो जो सगळं जाणतो सत्य काय आहे मिथ्या काय आहे आत्मा काय अनात्मा काय क्षर काय अक्षर काय किंवा सत्य काय मिथ्या काय हे सगळं जाणतो नित्य काय अनित्य काय सगळं जाणणार आहे पण त्याच्या ठिकाणी अहंता असेल तर नीती सोडून देतो आणि नीती सोडून देतो शब्दाचा अर्थ असा होतो की कोणती नीती सोडतो मग पारमार्थिक नीती सोडून देतो परमार्थी नीती कोणती नियत आहे ना अच्छा जी मला परमार्थाकडे घेऊन जाणार आहे अशी जी नीती आहे ती नीती तू सोडून देतो हा एक विचार किंवा आता मी असा असा झालोय आता मला कोण विचारणार म्हणून कसंही वर्तन करतो आता हा दुसरा विचार दोन्ही पद्धतीचे विचार या ठिकाणी आहेत अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोके परी अंतरी सर्वही साक्षी येते प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोके याचा अर्थ असा होतो की ही अनिती जी आहे ही अनिती जर लोकांपर्यंत कळली नाही तर त्याचा जो श्लाघ्यता आहे त्याचं जे पसारा आहे म्हणा त्याचे जे नावलौकिक आहे तो तसाच राहतो नावलौकिकाला धक्का लागत नाही तो समजा लोकांपर्यंत नाही पोचली तर नावलौकिकाला धक्का लागत नाही परी अंतरी सर्वही साक्षी येते हे सर्वात मोठं असतं ज्याचं त्याला चांगलं ठोक असतं आज काय काय गडबडी चाललंय ते ज्याचं त्याला फार चांगलं ठोक असतं आणि त्याला सर्वात महत्व आहे लोकात काय होतं अगं न होतं ही गोष्ट वेगळी आहे आणि आतमध्ये जे शोधायचं आहे पुन्हा स्वतःचा शोध घ्यायचा प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते परी अंतरी सर्वही साक्षी येते प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते त्याचा अर्थ असा होतो की एकदा आपल्याला आपली साक्ष मिळाली की असा असा आहे आत हे असं चाललेलं आहे तर बुद्धी जी आहे ही बुद्धी दुसरी जी प्रमाण असतात त्या बुद्धीला पटवून सांगणारी समजून सांगणारी ती सगळी प्रमाणे बुद्धी सोडून देते आता प्रमाणांतरी बुद्धी सांडून जाते याचा अर्थ असा होतो बुद्धीला ज्या गोष्टी प्रमाणाने पटलेल्या असतात प्रमाणाने कोणकोणत्या गोष्टी पटलेल्या असतात तर ब्रह्मसत्य आहे जग मिथ्या आहे कशाचं प्रमाण आहे शास्त्राचं प्रमाण आहे धर्माचं प्रमाण आहे आता ही जी प्रमाणं असतात या प्रमाणाने अनेक प्रमाण प्रमाणांतरी शब्दाचा अर्थ अनेक प्रमाण आहेत त्या अनेक प्रमाणाने जे पटलेलं असतं ते सगळंच्या सगळं बुद्धी नाकारते स्वीकारत नाही शास्त्र आहे पण बुद्धी ते स्वीकारत नाही का बुद्धी स्वीकारत नाही याचे कारण अहंता गुण आहे सगळं काय पुष्कळ सांगणार आता मला कोण काय सांगणार असा थाट असतो थाट येऊन जातो आणि असा थाट आला की मग त्याच्यासारखं नुकसान त्याचा देव सुद्धा त्याला टाळू शकत नाही कारण सगळं जाणतो ना त्याला कोणी काही सांगायचं आता एक असा प्रश्न असतो देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदासंगती सज्जनाची धरावी आता चार पाच श्लोक येत असते सदासंगती सज्जनाची धरावी पाच सहा श्लोकांचा एक गट आहे आणि हा विषय पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत सदासंगता सदा सज्जना काय सदासंगती सज्जनाची धरावी म्हणून सज्जनाची संगती ही गोष्ट एक अनिवार्य गोष्ट आहे या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आणि सज्जनाची संगती मी परवा म्हणालो की सज्जन म्हणजे असं कोणतरी आपल्या बाहेर आहे किंवा आपला जो काही अभ्यासक लोक आहेत त्यांच्या बाहेर आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही बहुतेक जे या क्षेत्रात काम करणारे लोक असतात अभ्यास करणारे लोक असतात ते जास्तीत जास्त सज्जनच असतात आता हा एक विचार केला पाहिजे आणि म्हणून समजा एक दहा लोकांचा गट असेल त्या दहा लोकांनी एकमेकांना सज्जन समजलं असतातच ते बहुतेक कामात आहे कुठेतरी बारीक सारीक गोष्टी असतात त्या त्याचं ते निपटून घेतात पण आता हे का सांगायचं की आता इथे सज्जन आणायचे कुठून इथे म्हणजे कुठे युएसमध्ये सज्जन शब्द असतील अशी कल्पना करतात आपली त्यांची भेट झाली पाहिजे त्यांचं सज्जनत्व आपल्याला पारखून घेता आलं पाहिजे पटलं पाहिजे जे दिसलं ते नंतर टिकाऊ असलं पाहिजे इतक्या सगळ्या गोष्टी पुढे त्याच्यात आहेत तर आता सज्जन आणायचे कुठून मग आपणच एकमेकांचं सज्जन समजायचं एकमेकांचा सज्जनपणा वाढवित राहायचं त्याला सज्जनपणा पत्करायला उत्तेजन द्यायचं तो दुर्जन होणार नाही याची खाती घ्यायची असं एकमेकांना परस्पर भावयंत असं म्हणतात ना ते तसं एकमेकांना खरंच मोठं करायचं हा मी मगाशी सांगितलं तसं नाही मोठं करायचं तुम्ही मुक्त आहात मी मुक्त आहे असं खातात नाही मुक्त करायचं एकमेकांना मोठं करत राहायचं आणि एकमेकांना असं मोठं केलं की आपल्याला एकमेका सहाय्य करू अवघे दृढ सुपंथ हे खरंच त्या दृष्टीने होऊन जातात म्हणून एक लोक सगळेजण आपण जास्त जास्त न्यायनीति धर्माने चालणारे लोक असतो आणि अशा पद्धतीने जे न्यायनीति धर्माने चालणारे लोक असतात त्यांना अगदी आनंदाने सज्जन म्हणावं आणि एकमेकांना सर्टिफिकेट देऊ नये तुझं जनेश म्हणून. आपण असं स्वीकारावं, समजून असावं, ठीक आहे, रिझनेबली गुड असं आपण ज्याला म्हटलं, रिझनेबली गुड असं समजायचं. आणि मग एकमेकांना एकमेकाच्या मदतीने एकमेकाच्या अभ्यासाचा त्याचा अभ्यास जो असतो त्या अभ्यासाची मदत घेऊन जर त्या अभ्यासकांनी याच ट्रॅकवर अभ्यास केला असेल तर ते काय, दुसरा ट्रॅक बदललेला सापडला जर दिसलं सोडून द्यायचा, ती संगती लगेच टाळून द्यायची. ट्रॅक बदललेला आहे आता ती संगती उपयोगायची नाही म्हणून ती सोडून द्यायची. आणि त्याला कळलं पाहिजे आपल्याला सोडून दिलंय म्हणून. ठीक आहे, किती आपली जबाबदारी आहे. तिथे भीड भरायची नाही अजिबात, ती एक जागा अशी आहे तिथे भीड दही करायची. देहबुद्धीचा निश्चय दूर झाला तर अहंकाराचा एक परिणाम असतो, जितका अहंकार जास्त तितकी देहबुद्धी अधिक. कारण शेवटी अहंकार हा अंतःकरणाचा एक भाग आहे आणि अहंकारात तमोगुणाचा असतो, नेहमी लक्षात ठेवा. आणि तमोगुण म्हणजे पृथ्वीचा असतो, कारण पृथ्वी जशी घट्ट असते दगड तसे ह्याचा जो अहंकार आहे असा दगडासारखा असतो, हलता हलत नाही. आणि जिथं अहंकार हलता हलत नाही त्या ठिकाणी देहबुद्धी जबरदस्त असते. आणि अशी देहबुद्धी, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित चांदित गेला. एकच कारण आहे, देहातीत झाल्यानंतर जे हित असतं शाश्वत हित असतं ते हित हे सोडून दिलेलं असतं, त्या हिताचा ह्याचा त्याच्याशी संबंध कधी येत नाही. देहातीत ते, देहातीत ते हित चांदित गेला, त्याचा अर्थ असा होतो देहातीत होण्यातच शाश्वत हित आहे. आणि असं देहातीत होण्यात जे हित आहे ते त्यांनी सोडून दिलेलं आहे, त्याचा अर्थ त्या हिताचा विचार त्यांनी टाकून दिलेला आहे. आणि असा हिताचा विचार टाकून जो दिला जातो देहबुद्धी ते असं झालं तर देहबुद्धी अधिकाधिक घट्ट होत जाते, अधिकाधिक बळकट होत जाते. आणि त्याला माहित असतं सगळे आणखी नाही देहबुद्धी कशी सोडावी याचं उत्कृष्ट व्याख्यान देतो, कारण तो जाणताय. असं एक आणखी आमचे राजकारणी लोक असतात ते भ्रष्टाचारावर फार सुंदर व्याख्यान देतात, त्याच्याकडे अनुभवातून सांगतात ते. आणखी काय, देहात येते हे तर सांगितलं गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी आता ते आलेच होते, देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी करावी, म्हणजे मी देह आहे हा विचार हळूहळू सोडून द्यावा आणि मी आत्मा आहे हा विचार घट्ट ठरावा, सदासंगती सज्जनाची ठरावी. यासाठी काय करावं, देहबुद्धीचा निश्चय दृढ व्हायला नको असेल सज्जनाची संगत, देहातीत जे हित आहे ते हवं असेल सज्जनांची संगत, देहबुद्धीचा आत्मबुद्धीत रुपांतरित करायचं असेल तर सज्जनांची संगत. सज्जनांच्या संगतीचे काय आयाम सांगितले परवानती, तीर्थक्षेत्राची संगत, संतांच्या ग्रंथांची संगत, शास्त्र ग्रंथांची संगत, श्रुतीस्मृतीची संगत. आता स्मृती भगवद्गीता स्मृती आहे, त्याच्यावर शंकराचार्यांच्या भाष्य आहे, ज्ञानदेवांचं भाष्य आहे, तर त्याची जी संगत आहे ती संतांची संगत, संतांच्या अभंगांची अवयांची अचनांची संगत, एवढे सगळे संत, नामाची संगत. अतिशय चांगली सत्संग म्हणजे नामाचा आहे, तो आपल्या स्वाधीनचा आहे. पण एवढे सगळे संत संग सज्जन जरा म्हणतात त्याच्या त्या संघामध्ये बसतात. मने कल्पला विषय सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. आलं कुठे गेले पण वळण्यावरती आता पुढे पुढे आहेत असते हळूहळू. मने कल्पना विषय सोडवावा, तर असं असतं की आपल्या ज्या वासना असतात त्या आपल्या समोर विषय दोन प्रकारचे येतात. एक वासना आपल्याला विषयांची आठवण करून देते आणि विषय समोर आला कि मग विषयाची आठवण किंवा विषयाचा आपला संपर्क येऊन जातो. दोन प्रकार आहेत आणि दोन्ही प्रकाराने जेव्हा समोर विषय येतो तेव्हा विषय सोडवा, त्यातून मोकळा व्हावा. आणि याला मोठं कौशल्य लागतं, पारमार्थिक जसतो त्याला मोठं कौशल्य लागतंय की समोर विषय आला त्याचे दोन भाग करतायत, एक अनुकूल आहे एक प्रतिकूल आहे. व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल प्रतिकूल, आता व्यवहार दृष्टीने प्रतिकूल असतो तो सोडायचाच आहे, पण अनुकूल असतो जो तो सुद्धा कशासाठी अनुकूल वाटतो, सुखासाठी. आणि सुखासाठी अनुकूल जो विषय वाटतो त्या सुख कुठे आहे हा जो विचार आहे हा विचार सुटून गेलेला असतो, हे लक्षात ठेवायचं. विषयात सुख आहे असं ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी जिथे ते सुख आहे ते विसरून गेलेलं असतं. आणि हा ठरवी गोष्ट आहे म्हणून मने कल्पला विषय सोडवावा, तर विष्णूमध्ये विषय हा आपल्याला त्याची व्युत्पत्ती सुद्धा माहिती आहे, दुमाला जपून टाकतो बांधून टाकतो त्याच्यावर अवलंबून राहिला होतो त्याशिवाय चेंज पडू देत नाही, त्याला काय म्हणतात त्याला विषय असं म्हणतात. मग आता दैनंदिन जीवनात विषय असतात की नाही, दैनंदिन जीवनात विषय असतात, पण त्या विषयाला विषयत्व केव्हा येतं, विषयत्व केव्हा येतं तर त्याच्यावर अडतो असं जेव्हा होतं त्यावेळेला विषयत्व येतं. आता हे खूप लक्षात ठेवायचं, नाही तर आपण तर उत्सुक कोणालाही म्हणू हा विषय आता गुंगलेला आहे बरं का. आता उदाहरणार्थ सफरचंद आवडतो तर माझं सोडून द्या गोष्ट, गोंधळकर महाराजांना पिठलं भाकरी आवडत असे. आता पिठलं भाकरी त्यांना आवडत असे म्हणून पिठलं भाकरी नावाचा विषय त्यांनी घट्ट धरून ठेवला होता असं म्हणायचं का. आता याचा अर्थ असा आहे की अन्न जे असतं ते अन्न खायलाच लागतं. मग अत्यंत साधा अन्न आहे पिठलं भाकरी हे काय आहे, याच्यात चोचले आहेत का कुठले असं विचार केला तर ते तर चोचले नसतात. शरीराची गरज आहे, भूक लागणं आहे शरीराचं एक काय म्हणतात भूक का लागते, बारीक विचार केला आपलं कळतं की देहाला भूक आपल्याला भूक का लागते. एकच कारण आहे, एक इन्स्टिंक्ट असतं सर्व्हायवलचा, त्या सर्व्हायवलच्या इन्स्टिंक्टचा परिणाम म्हणून आपल्याला भूक लागते. आणखी विषय वेगळा आहे म्हणजे भूक म्हणलं की त्याला अन्न खाल्लंच पाहिजे. मग अन्न पाडवा असेल गुढीपाडवा, प्रापंचिक लोक आहेत आपण, समजा गुढीपाडवा आहे दसरा आहे, मग आता गुढीपाडव्याला काय खायचं असतं, कडुलिंबाची पानं दोन खायचे असतात, एक म्हणाला मी पारमार्थिक असल्यामुळे दिवसभर तेच खाईन असलं काही करू नये. त्याचा अर्थ असा होतो वासून नसेल तर चालणार नाही, ती मला मिळत नाही असं जे काय आत्मने त्यांनी उलटा पालथी झाल्या तर मग समजा तो विषय झालेला आहे. म्हणून ते विवेक तिथे विवेक पाहिजे बरोबर, हा खरा विषय म्हणायचं कशाला, खरा विषय नाही म्हणायचं कशाला. आणि जीवनमुक्त लोक जेव्हा एखादा विषय घेतात बघतात तेव्हा त्यांना एक लक्षात असतं, नक्की माहित असतं 100% की या विषयातून जे सुख मिळतंय ते त्याचं नाही, कुठलं आहे तिथलंच आहे, हे त्यांना 100% माहित असतं. त्यामुळे ऐन हातात तोंडाशी आलेला विषय जरी गेला तर ते आपला लाड कशाचा आहे, अगदी घास आला होता पण काय म्हणतात कपंड लिप मधला फरक आहे, तो कप जरी हळवून घेतला गेला लिप पासून तरी सुद्धा त्यांना इतकींचे ते दुःख होत नाही असं जे असतात त्यांना समजावं, त्यांचा तो विषय झालेला नाही. मने कल्पता कल्पना ते सरावी, मने कल्पता विषय सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. आता असं करून काय करायचं, एक सगळ्यात लक्षात घ्यायचं इट इज नॉट एंड इन इटसेल्फ, हे कायमचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे परमा ठिकाणी. हे सगळं करायचंय खरं पण कशासाठी करायचंय, ते सोडायचं म्हणून सोडण्याचा एम नाहीये, ते सोडा ते सोडा ते सोडा असं म्हणून एम नाहीये. तुकाराम म्हणजे एक फार छान वचन आहे, एक जण जंगलामध्ये पाले खाऊन राहत होता साधना करण्यासाठी, साधना करण्याच्या नावाने तो पाले खाऊन राहत होता, अन्न खायचं नाही. तर तुकाराम महाराजांचं त्याचे वचन आहे, हा जरी ह्यानी परमार्थ केला नसता तरी हा पालेच खाल्ला असतो त्याने, याचं कारण त्या प्रारंभातच पाले खायचं त्याला, तो फिर काय करणार. आता त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, आता त्याचा विचार एकच आहे या ठिकाणी की म्हणे देव निर्गुण तू ओळखावा यासाठी हे करायचं. आणि हे खूप जणांचं गाडी या रुळावर राहत नाही सारखी, वैराग्यासाठी वैराग्य, अभ्यासासाठी अभ्यास, नामासाठी नाम, अशा पद्धतीने कशासाठी हे आहे तर त्याचा हा विचार म्हणे देव निर्गुण तू ओळखावा. म्हणजे समर्थ पुन्हा सगुणाचे आधारे निर्गुण पावायचे निर्धारे संतांच्या लाडकायवर का सगळं. आता अनेक वेळा ते सगुणावर भर देतात हे खरं आहे, अनेक वेळा निर्गुणावर भर देतात हेही खरं आहे. आता या ठिकाणी मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आणि मने कल्पिता कल्पना ते सरावी त्याचा अर्थ असा होतो की निर्गुण ब्रह्मा वाचून निर्गुण आत्मस्वरूपा वाचून दुसऱ्या ज्या कल्पना जाग्या होतील एक एक कल्पना उठतील वर येतील त्या सगळ्याच्या सगळ्या कल्पना सोडून द्यायला पाहिजे. आता समर्थांचं एक वचन आहे, कल्पनेचे एक बरे मुहूर्ताची मुहूर्त, याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर प्रपंचाच्या कल्पना करायला लागला तर प्रपंचच वर येतो, पण निर्गुणाच्या कल्पनात जर रमला तर निर्गुणच तुमचा अनुभव पडते. कल्पनेचे एक बरे, त्याचा अर्थ असा होतो कल्पना नावाची गोष्ट जी आहे ती चांगली आहे, मुहूर्ताची मोहर आहे, त्याला ज्या दिशेने फुलवावी त्या दिशेने ती फुलत जाते. प्रपंचा दिशेने फुलवली प्रपंच फुलत जाईल, परमार्थाच्या दिशेने फुलवली परमार्थ फुलत जाईल. म्हणून निर्गुण भजन नावाचं एक भजन आहे, निर्गुणाचे राम शंकराचार्यांची स्तोत्र निर्गुण मानस पूजा. सगुण मानस पूजा तर आपल्याला ठोकच आहे पण आचार्याने निर्गुण मानस पूजा असं सांगितलेली, म्हणजे निर्गुणाची सुद्धा मानस पूजा करता येते त्या स्तोत्राच्या आधाराने आपल्याला कळतं. मने कल्पता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, ज्यासाठी काय करावं, मने कल्पेला विषय सोडवावा कोणाच्या आधाराने, सज्जनांच्या संगतीवर. मने देव तो निर्गुण ओळखावा कोणाच्या संगतीत, सज्जनांच्या संगतीत. मने कल्पता कल्पना ते सरावी, कोणाकडून ते युक्त्या शिकाव्या, सज्जनाकडून. थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.